चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखरेनं भरलेला ट्रक पलटला, चालक आणि क्लीनर जखमी। तालग्राम इथं आग्रा लखनौ एक्सप्रेसवेवर साखरेनं भरलेला ट्रक पलटी झाला। या दुर्घटनेत चालक आणि क्लीनर जखमी झाला। या दोघांनाही उपचारासाठी CHC मध्ये दाखल करण्यात आलं आहे। बाराबंकी जिल्ह्यातील सिपाभट्ट रुदौली येथील रहिवासी नन्हे सरनपुत्र शीतल प्रसाद गुरुवारी हरदोई साखर कारखान्यातून साखर घेऊन गुजरातच्या गांधीधामला ट्रकमधून जात होते। क्लीनर सुनील शर्मा पुत्र गुरसरन शर्मा देखील ट्रकमध्ये होते। आग्रा लखनौ एक्सप्रेसवेवर थाना तालाग्राम येथील रनवा गावासमोर दुपारी साधारणपणे 2 वाजता चालक नन्हे सरन यांना डुलकी लागली, त्यामुळे ट्रक पलटी झाला। या दुर्घटनेनंतर साखर सांडली, चालक आणि क्लीनर जखमी झाले।